आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी एकूण 6,520 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नागपूर इटारसी चौथ्या रेल्वे लाईनला देखील मंजुरी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 7 आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. भारत इंग्लंड दरम्यान अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना सुरू. डळमळीत सुरुवातीनंतर भारताची सावध खेळी. आणि राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांचं आज नागपुरात निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15व्या वित्त आयोगाच्या चक्र एफसीसी 2021-22 ते 2025-26 दरम्यान चालू असलेल्या केंद्रीय क्षेत्रातील प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी 1,920 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण 6,520 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंजुरीमध्ये घटक योजनेअंतर्गत 50 बहुउत्पादन अन्न विकिरण युनिट्सच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी 1,000 कोटी रुपये एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा आणि घटक योजनेअंतर्गत एनएबीएल मान्यता असलेल्या 100 अन्न चाचणी प्रयोगशाळा अर्थसंकल्पीय घोषणेशी सुसंगत आणि 15व्या एफसीसी दरम्यान पीएमकेएसवायच्या विविध घटक योजनांअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी 920 कोटी रुपये समाविष्ट आहेत. याशिवाय नागपूर इटारसी 297 किलोमीटरच्या चौथ्या रेल्वे लाईनला देखील आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून याचा खर्च 5,451 कोटी रुपये इतका अंदाजित आहे. यामुळे प्रवाशांसह मालवाहतूक देखील सुकर होणार असून याचा नागपूर आणि मध्य प्रदेशमधील नर्मदापुरम बैतूल आणि पांढुर्णा या स्थानकांना लाभ होणार आहे.
ऑलरेडी इटारसी से नागपुर के बीच में डबल लाइन है, थर्ड लाइन का काम चल रहा है और अभी ये फोर्थ लाइन आज सेक्शन हुई. फोर्थ लाइन के होने से वो एरिया पूरा डीकंजेस्ट हो जाएगा, वहां पे और ट्रैफिक फ्लो हो पाएगा, कैपेसिटी बढ़ेगी, करीब 10 मिलियन टन एडिशनल कार्गो आएगा. बहुत कॉम्प्लेक्स है ये सेक्शन, इसमें 36 मेजर ब्रिजेस आ रहे हैं, 415 माइनर ब्रिजेस आएंगे, 2 फ्लाईओवर है, 74 अंडरपासेस है, 4 टनल्स है और 2 रेल फ्लाईओवर्स.
नागपूर ते अमरावती दरम्यान 174 किलोमीटरचं अंतर आहे. या एवढ्या कमी अंतरावर शयनयान एसी 3 टीयरच्या डब्यांना प्रवासी मिळत नसल्यानं या इंटरसिटी एक्सप्रेसला 2 स्लीपर 1 AC 3 टायर इकॉनॉमी आणि 1 AC चेअर कार उपयोगात आणल्या जात नव्हत्या. नागपूर आणि अमरावतीला जोडणारी अजनी अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेसचे हे डबे आता प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चालवल्या जाणाऱ्या गाडी क्रमांक 1219912120 अमरावती अजनी अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आता अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनानं या 4 डब्यांना 1 ऑगस्टपासून 3 महिन्यांच्या प्रयोगात्मक कालावधीसाठी सर्वसामान्य प्रवाशांच्या आरक्षणासाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अध्यक्षतेखाली आज या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसंच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ सुनिश्चित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. पीएम किसान निधी वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाराणसी इथं होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 7 आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सुमारे 17 वर्ष चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला. आरोपींमध्ये माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश AK लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं आहे. 2008 महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास ATS अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं केला होता. या प्रकरणी 12 जणांना अटक झाली होती. त्यानंतर हा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद 1 एप्रिल 2024 संपला आणि न्यायालयानं 19 एप्रिल रोजी या खटल्याचा चाचण्यांचा निकाल राखून ठेवला होता. खटल्यातील 12 आरोपींपैकी 3 जणांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर 2 आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या निकालावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दहशतवाद कधीच भगवा नव्हता आणि नसेल असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. न्यायाला उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर आलं असून आता काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे, तसंच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का हे स्पष्ट करावं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. मालेगावात बॉम्बस्फोटाच्या निकालावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आदिवासी भागामध्ये पावसाळ्यामध्ये उपलब्ध असलेल्या पारंपरिक रानभाज्या रानफळं वनौषधं एकत्र करून शहरी भागातील लोकांना रानभाज्यांचे आयुर्वेदिक आणि त्यामध्ये उपलब्ध असलेली पोषणमूल्य यांचं महत्व पटवून देण्यासाठी तसंच आदिवासी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरता रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आदिवासी विकास भवन इथं करण्यात आलं होतं. त्याबद्दल ऐकूया अधिक माहिती.
या उपक्रमाच्या माध्यमातून या रानभाज्या आज त्यांना या एका छताच्या खाली मिळत आहे आणि इनडायरेक्टली या माध्यमातून एक पोषण मूल्य सुद्धा जे शहरी भागातील लोक आहेत त्यांना या भाज्यांच्या विषयी जी एक माहिती नाही आहे किंवा त्याच्याबद्दल जनजागृती नाही आहे तर या माध्यमातून एक मिळतो आणि निश्चितच याचा फायदा आमच्या शहरी भागातील आणि जे वनामध्ये राहणारे आणि छोटे मोठे जे व्यावसायिक आहे भाजी विक्रेते आहेत त्यांना सुद्धा याचा एक आर्थिक फायदा या निमित्ताने या ठिकाणी मिळत आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. इंग्लंडच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीचे फलंदाज यशस्वी जयस्वाल 2 धावांवर तर के एल राहुल 14 धावा करू शकले. त्यांना अनुक्रमे एटकिन्सन आणि वोक्स यांनी बाद केलं. त्यानंतर भारताची बाजू सावरत आणि सावध खेळी करत साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल सध्या खेळत आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं भारताच्या 23 षटकात 2 गडी बाद 72 धावा झाल्या होत्या. दरम्यान मालिकेतील 4था सामना अनिर्णित राहिल्यामुळे सध्या इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे. राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांचं आज नागपुरात वार्धक्यानं निधन झालं. त्या 97 वर्षांच्या होत्या. त्यांचं पार्थिव नागपूरच्या देवी अहिल्या मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. प्रमिलताईंच्या इच्छेनुसार त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केलं. 1978 पासून कार्यवाहिका म्हणून तर 2003-2006 या काळात प्रमुख संचालिका पद त्यांनी शोभलं. त्यांना नागपूर विद्यापीठानं डिलीटनं सन्मानित केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आज सकाळी प्रमिलताई मेढे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रमिलाताई गेल्या आमच्या डोक्यावरचं छत्र हरपल्यासारखी भावना आमची झालेली. त्यांनी निष्ठापूर्वक इतके वर्ष जे समितीचं काम केलं त्यात त्यांनी परिश्रमाचा तपस्येचा समर्पणाचा सगळेच आदर्श आपल्या जीवनाने आमच्या समोर उभे केलेले आहेत. त्या आता असणार नाहीत. त्यांच्या तर त्या अधिकारामुळे त्यांना सद्गती मिळणारच आहे. आम्हाला धैर्य मिळो अशीच प्रार्थना आम्ही केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमिलताईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वयंसेवकांनी मातृतुल्य व्यक्तिमत्व गमावलं असल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतभर फिरून राष्ट्रसेविका समितीचं कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रमिलताई मेढे यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात केला असून आदरांजली वाहिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी 6,520 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नागपूर इटारसी 4थ्या रेल्वे लाईनला देखील मंजुरी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 7 आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून 15 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.